निर्गम अध्याय 11. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, मी फारोवर व मिस्रावर आणखी एक पिळा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल. तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील. तू लोकांच्या कानात सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावे. मिस्री लोकांची इस्रायली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिस्राचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता. मोशे लोकास म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिस्रातून फिरेन आणि तेव्हा मिस्रच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्स देखील मरतील. मिस्र देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल. परंतु इस्रायल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही. यावरून मी परमेश्वर इस्रायली व मिस्रांच्या मध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल. मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिस्री लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा. मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला. परमेश्वराने मोशेला म्हटले, फारो तुमचे ऐकणार नाही. मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल. आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्य फारो पुढे केली. परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्रायल लोकास बाहेर जाऊ दिले नाही.